महापूर येऊन गेल्यानंतर नोहाच्या मुलांपासून संतती वाढत गेली. त्यानंतर पुष्कळ वर्षांनी नोहाच्या संतानापैकी अब्राहम नावाचा एक व्यक्ती होता. तेव्हा देव अब्रामाला म्हणाला, तू तुझा देश, तुझे नातेवाईक व तुझ्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात निघून जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वादित करीन, तुझे नाव मोठे करीन व तुझ्याद्वारे सर्व पिढ्या आशीर्वादित होतील. तेव्हा देवाने सांगितल्याप्रमाणे अब्रामाने केले. तो त्याची पत्नी साराय व त्याचा पुतण्या लोट व मिळवलेली सर्व संपत्ती व नौकर यांना घेऊन कनान देशात जाण्यास निघाला. तेव्हा तो 75 वर्षाचा होता व त्याची पत्नी साराय ही वांझ होती व तिला मुलबाळ नव्हते. तो कनान देशात येऊन पोहोचल्यानंतर देव अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, मी हा देश तुझ्या संतानाला देईन. मग अब्रामाने देवाची भक्ती करण्यासाठी एक वेदी बांधली.